त्याच माझ्या समोर हात हे जोडते त्यांनी घात याला ते पण आता किंमत मोजते तू पड झाला नाही त्या दिवशी गोळक्या तुझा फिक्स विषय होता पण तू वाचला थोडक्यात मागून भूक त्यात माझ्या समोर हात हे जोडते त्यांनी घात याला ते पण आता किंमत मोजते तू पड झाला नाही त्या दिवशी गोळक्या तुझा फिक्स विषय होता पण तू वाचला थोडक्यात अनुभव माणसाला शिकून जातो तुझ्या सारखे भोंडे मी तर विकून खातो तुझ्याकडून काय नाही होणार तुझ्या बापाला पाठव तुझा भाई दादा डॉन त्याला मला भेटव तुझा विषय केला असतं पण हे टेन्शन घरच तुझे हात पाय जरी तोडले तरी मला ते खर्च बापा समोर नीट वा गेला हाय का अर्थ दुसऱ्यांना काय बोलू माझ्या चूत्या कायट कस तर नाही माझा कोणासोबत लावडा पण तू घाटकी करून माझ्या डोक्यात बसला तो दगड काकाच्या पाठीला घासला त्याचं नशीब चांगलं तो त्या दिवशी वाचला त्याला निघात निघूले वेळ झाली सामान बेड वर नाही ठेव ठेवतो बेड खाली बसली हुड वर मैफिल घरात रेड झाली घरात वेपन नाही घावलं घावली डेड बॉडी हे मागून भूक त्यात माझ्या समोर हात हे जोडते त्यांनी घात याला ते पण आता किंमत मोजते तू पड झाला नाही त्या दिवशी गोळक्यात तुझा फिक्स विषय होता पण तू वाचला थोडक्यात मागून भूक त्यात माझ्या समोर हात हे जोडते त्यांनी घात याला ते पण आता किंमत मोजते तू पड झाला नाही त्या दिवशी गोळक्यात तुझा फिक्स विषय होता पण तू वाचला थोडक्यात झालं पलटी विषय मग तिथं लावली बोली सीन मध्ये आलेत बारकी पोर भोळी आपा कंपनी हाय ना कुठली छोटी टोळी पहिला डोक्यात नाही मारतो डायरेक्ट गांडीत गोळी यांना सांगू काय गुन्हेगारीत गेलंय बालपण अंगावर गेलाय एकतर गायब होते चार जण भाई लोक आले होते तुझे पण करणार काय गाण वाटली बघून त्यांची कमरेची पालगण पोचलो इथपर्यंत भाव मिलय वाईट काम करून माझ्या डोक्यावरती माझ्या स्वतःचा ते हात वरती नाही आलो मी भाव कोणाचे पाय धरून यांना दिले असते मी पण खोडावरती घाव पण लक्षात ठेव भाव वाघ कधी जात नाही कुत्र्यांची आई ना गेली कधी दोस्तीत कुस्ती आम्ही दिग्गज व्यक्ती आमच्या समोर नाही कोण कुठली मोठी हस्ती बळत फुगिरी बिगिरी नको झाडू भाई आम्ही आई टाकतो जर बोलला जास्ती बोलला जास्ती बोलला जास्ती बोलला जास्ती हे मागून भूक त्यात माझ्या समोर हात हे जोडते त्यांनी घात याला ते पण आता किंमत मोजते तू पड झाला नाही त्या दिवशी गोळक्यात तुझा फिक्स विषय होता पण तू वाचला थोडक्यात मागून भूक त्यात माझ्या समोर हात हे जोडते त्यांनी घात याला ते पण आता किंमत मोजते तू पड झाला नाही त्या दिवशी गोळक्यात तुझा फिक्स विषय होता पण तू वाचला थोडक्यात
स्वप्नी माझा हुड केलाय ब्लॉक
जेच म्हणते जो तू काल भरलाय स्टॉक माग पळते आमच्या आम्ही करतोय वॉक पण पप्पा म्हणतात बाळा त्यांच्या आईचा इकडे थांबले चार जण तुम्ही आणलाय लॉट गेम करतोय प्ले पण तुमचे प्लेयर आहे बॉट येऊन सांगतात कानात मोनेला केलाय कॉट पण त्यांच्यावर झालाय का लगट्टू शॉट हे माझी बदनामी करत गावभर सुटलेत मला हरू शकत नाही म्हणून घालवाय टपलेत माझं नाव ऐकून कितीतरी भांडण मिटलेत आमची दहशत बघून ना थांबत कॉर्टात विटनेस